चित्त दुश्चित ते लाजवी ते सैराट धामे दया मानवा देव कैसे निपावे विवेके प्रिया आपुली पारटावी अतियादरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्या सारखे चाल बाबा मना कल्पना सोडी संसार बाबा संवाद तो हितकारी जनी वाद विवाद सोडू निद्यावा जनी सुख संवाद सुखे करावा जगी तो चितो शोक संताप हारी तुटे वाद संवाद तो हितकारी हिता कारणे बोलणे सत्य आहे हिता कारणे सर्व शोधूनी पाहे संवाद तो हितकारी पुकारते मुखी बोलता काय वेचे दिसे दिस अभ्यंतरी गर्व साचे क्रिये वीण वाचाळता व्यर् विचारे तुझा तुझी शोधुनी पाहे बहुशापिता कष्टला अंबरुषी दयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी क्षीर सिंधु तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी गुरुने करु बापुणे दैन्यवाणे कृपा भाकिता धली भेटी जेणे चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी नुपेक्षी कदा देव भक्ता विमानी गजेंद्रो महासंकटी वास पाहे तया कारणे श्रीहरि धावताहे उडी घातली जाहला जीवतानी नुपेक्षी कदा देव भक्ता भक्ताभिमानी अजामेण पापी तया देव भक्ताभिमानी।